नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्तायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमो इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्तृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो नृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
श्रीराम परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त मिलिंददा आपल्याला सांगणार आहे। सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींचं कार्य 1983-84 दरम्यान खऱ्या अर्थानं बाळसं धरू लागलं। त्यांची वैयक्तिक साधना पूजा अर्चा हा नित्यक्रम पराकाष्ठेच्या नियमिततेने सुरू होता। सत्यसाई निलयमधली ज्ञानेश्वरी दासबोध चांगदेव पासष्ठी यावरची प्रवचनं आठवड्यातून एक असा सत्संग यांच्या माध्यमातून त्यांचा वाघयज्ञही चांगला प्रज्वलित झाला होता। आणि या सर्वांच्या जोडीला खांडेकर परांजपे पळणीटकर आणि गुमास्ते यांच्या घरात भरणारी केंद्र परमार्थाचं रान उठवणं म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण या कार्याच्या अंगानी प्रगटलं होतं। वयाची 65 गाठलेले स्वामीजी आणि सरलाताईंना या प्रचंड कामासाठी कुठून ऊर्जा मिळत होती याचं आत्ताही कोडं पडतं। त्यांचं सात्विक नियमबद्ध आणि निर्मळ जीवन, त्याचबरोबरीने त्यांची साधना, स्वाध्याय, निरूपण, प्रबोधन यांचा आज देखील अचंबा वाटतो. शुद्ध परमार्थाचा प्रसार व्हावा यासाठी ते अहर्निश झटत होते, कणाकणांनी आणि क्षणाक्षणांनी झिजत होते, प्रेमाची उधळण करत होते. स्वामीजींच्याच भाषेत सांगायचं झालं तर आंबा पिकला तर राघूंना आमंत्रण द्यावं लागत नाही, ते आपोआप त्या सुगंधाकडे, त्या स्वादाकडे आकर्षित होऊ लागतात. त्याचप्रमाणे अनेक बाजूंनी त्यांच्याकडे साधक आकर्षित व्हायला लागले. पळणिटकरांच्या एका केंद्रामध्ये एका नवीनच यायला लागलेल्या भगिनींनी कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम हे प्रसिद्ध पद गायलं. तिच्या आवाजातला तो सोज्वळ सात्विक भाव आणि स्पष्ट उच्चार यांनी स्वामीजी फार प्रसन्न झाले. तिचं नाव मला नंतर कळलं, सौभाग्यवती हेमाताई पुरोहित. हेमाताईला स्वामी आणि सरलाताईंनी आपल्या कन्येप्रमाणे पोटाशी धरलं ते अखेरपर्यंत. हेमाताईंनी गायलेली माणिकवर्मांची पदं आणि अन्य अभंग यांनी स्वामीजींना खूप खूप समाधान त्यावेळेस दिलं. तिच्या संदर्भातला एक प्रसंग मला आठवला. एकदा केंद्रात हेमाताई तिच्या छोट्या मुलाला सचिनला बरोबर घेऊन आली होती. केंद्रात स्वामीजी येण्याआधी सर्वजण ध्यानाला बसलेले असत. 6-7 वर्षांचा तो मुलगा शांतपणे डोळे मिटून बसला होता. लहान मुलांची एरवी असणारी चुळबुळ त्याच्या ठिकाणी अजिबात दिसत नव्हती. स्वामीजी नित्याप्रमाणे पळणिटकरांच्या हॉलमध्ये आले आणि आसनस्थ झाले. ध्यानाला बसलेल्या सर्व साधकांवर त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी नजर फिरवली. या छोट्या मुलापाशी त्यांची दृष्टी थबकली. ते त्याच्या चेहऱ्याकडे काही काळ बघत राहिले. प्रार्थना झाल्यावर पुन्हा एकवार त्यांनी छोट्या सचिनकडे बघितलं. आता त्या मुलाने डोळे उघडले होते. स्वामीजी म्हणाले, हा तुझा मुलगा का ग हेमा? हेमाताईंनी होकारार्थी मान हलवली. स्वामीजी तिला म्हणाले, याचं पूर्वसंचित निश्चित बळकट असलं पाहिजे. एखाद्या महापुरुषासारखा हा मुलगा शांत ध्यानाला बसला होता. मी आल्यावर पाहिलं तरी त्याची काहीही हालचाल होत नव्हती. मग पुन्हा म्हणाले, भाग्यवान जीव आहे, यांना साधना केली तर हा खूप मोठा होऊ शकतो. त्या लहान मुलाला स्वामीजी काय म्हणतात याचं विशेष काही गम्य नव्हतं. तो निष्पापपणे स्वामीजींकडे बघत होता. स्वामीजी सामान्यत असं कोणाबद्दल फारसं बोलत नसत, त्यामुळे सर्वच जण त्या बालकाकडे कौतुकानी आणि कुतूहलानी पाहत राहिले. स्वामीजींच्या परमार्थात सगुण आणि निर्गुण यांचा अति गोड संगम अनुभवायला मिळत असे. वस्तुत सोहम ध्यान साधना ही निर्गुणाकडेच झुकलेली आहे, पण स्वामीजी सगुणाचेही उत्कट उपासक होते. मागेश्वर निवासात त्यांची अनुग्रहाची खोली म्हणजे जणू देवखोलीच होती. त्या खोलीत पूर्वाभिमुख असा मोठा देव्हारा होता. तोच देव्हारा आता आपल्याला माया अपार्टमेंटमध्ये बघायला मिळतो. त्या देव्हाऱ्यात माऊलींची स्थापना झालेली होती आणि पाठीमागे स्वरूपानंदांची भव्य तसबीर होती. माऊलींच्या दोन्ही हाताला त्यांचे घरातले देव होते. स्वामीजी आणि सरलाताई दोघं मिळून रोज नेमानी ती पूजा करत असत. मला आठवतं की सद्भक्त नाना म्हणजे राजीव भवाळकर कधीमधी स्वामीजींच्या पूर्व परवानगीने त्या पूजेच्या वेळी भागेश्वर निवासात जात असे. पूजा कसली बघायची असं मला त्यावेळी वाटत असे, आणि स्वामीजीही त्या पूजेच्या वेळेस येण्यास फारसं कोणाला प्रोत्साहनही देत नसत. त्यांच्या चरित्रात ते भावपूर्ण पूजा करत असा उल्लेख वाचला होता, परंतु पूजेतला खरा भाव काय असतो, अनुराग म्हणजे काय याची दुरूनही कल्पना मला त्यावेळेस नव्हती. एक दिवस मात्र माझ्या खुरचट कल्पनांना चांगलीच चपराक बसली. काही वस्तू आणण्यासाठी किंवा देण्यासाठी सकाळी 8:30 सुमारास मी भागेश्वर निवासातल्या त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या देवखोलीला लागून असलेली प्रवचनाची खोली आणि त्याच्याच दरवाजातून नेहमी ये जा चाले. मी हळूच दार वाजवलं. सरलाताई लगबगिनी दार उघडायला आल्या. आत प्रवेश केला तर उद्बत्तीचा मंद सुगंध सर्व घरात दरवळला होता. खोलीत उजव्या बाजूला सरलाताईंच्या मातोश्रींचं अंथरूण होतं. त्या अंथरुणालाच खिळून असायच्या, तरी सुद्धा त्यांची गादी पांघरून अगदी स्वच्छ आवरलेलं होतं. त्यांना विशेष दिसत नसे, पण त्यांचे केस, कपडे, चेहरा सर्व व्यवस्थित आणि प्रसन्न होतं. त्यांच्या नेहमीच्या सवयीनी चाहूल लागता क्षणी त्यांनी विचारलं, कोण आहे? सरलाताईंनी त्याही गडबडीत त्यांना जवळ जाऊन सांगितलं, मिलिंद आला आहे. कुठला ग मिलिंद? अशी चौकशी सुरू झाली. सरलाताईंनी शांतपणाने पुन्हा त्यांच्या जवळून जाऊन त्यांना सांगितलं, इथे जवळच राहणारा लिमये नुकताच यायला लागला आहे. कारण त्या पुढे विचारणार होत्या की कधी येतो वगैरे, म्हणून अशी सगळी प्रश्नोत्तर चालू असतानाच देवखोलीचं दार किंचित उघडून स्वामीजींनी आमच्याकडे बघितलं. त्यांची ती मुद्रा पाहून मी जागच्या जागी स्तब्ध झालो. अत्यंत गंभीर आणि प्रशांत मुद्रा होती. त्यांनी सरलाताईंकडे फक्त पाहिलं. त्या त्वरित आत जाऊन तामन घेऊन आल्या. स्वामीजींनी दार तसंच ठेवलं आणि आत वळून तसबिरींना गंध अक्षता लावायला सुरुवात केली. ते हलक्या आवाजात एक तुकोबांचा अभंग म्हणत होते. धाव पाव गा गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. तुझे नाव पतित पावन, तुझे नाव कलिमल दहन. त्यांची आर्तता आणि एकरूपता यांचं अद्भुत दर्शन मला घडत होतं. तिथंच उभं राहावं असं प्रकर्षाने वाटायला लागलं. स्वामीजींचं तर जणू विश्वभान हरपलं असावं. सरलाताईंनी ताम्हण पळी भांडं वगैरे तयार केलं. समोरासमोर दोन आसनं घातली. आता स्वामीजी आचमन घेणार असावेत. दारात आधाशीपणाने बघत उभ्या असलेल्या माझ्याकडे मध्येच त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी सरलाताईंना खून केली आणि म्हणाले, तो थांबलाय, त्याला काय हवंय ते बघा. सरलाताई म्हणाल्या, अहो त्याचं काम झालंय. स्वामींनी अत्यंत निर्लिप्ततेने माझ्याकडे बघितलं आणि त्यांना म्हणाले, त्याला प्रसाद द्या, त्याला उशीर होईल. माझा पाय निघायला तयार नव्हता. सरलाताईंनी मला डब्यातून खडीसाखर दिली. मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. स्वामीजींच्या देवखोलीत जाऊन त्यांना नमस्कार करावा इतकं धैर्य माझ्यात नव्हतं. त्यांना दुरूनच नमस्कार करून मी अनिच्छेने बाहेर पडलो. भगव्या रंगाचा कत परिधान केलेली बांधेसूत तेजस्वी मूर्ती, पूर्ण अंतर्मुख दृष्टी आणि डोळ्यात भरून राहिलेला प्रेमाचा महासागर, हे दर्शन हृदयावर कायमच कोरलं गेलं होतं.
त्यांना विचारलं होतं की मला तुमची पूजा पाहायला यायचे, पूजेच्या वेळी मी येऊ का? मला म्हणाले पूजेला काय पाहिजे त्याच्याऐवजी ध्यानालाही आहे. मलाही त्यांची पूजा कधी पाहता आली नाही. अर्जना ये अभंग म्हण.
हरे सावैया तैशी वाजविली मुरली. आहरे सावैया कैशी वाजविली तुझा मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी. तुझा मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी. विह्वल झाले अंतकरणी घरधंदा विसरले. कैशी वाजविली मुरली. आहरे सावळिया कैशी वाजविली मुरली. तुझ मुरली नव्हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. मुरली नव्हे तिने हरिला माझा प्राण. संसार केला दाणा दाणा हृदयेऊनी संचरली. कैशी वाजविली मुरली. आहरे सावळिया कैशी वाजविली मुरली. तुझ्या मुरलीचे सुरतान विसरले देहभान. तुझ्या मुरलीचे सुरतान विसरले देहभान. घर सोडूनी धरिले रान वृंदावनी गेले. एकशी वाजविली मुरली. आहरे सावळिया कैशी वाजविली मुरली. एका जनार्दनी म्हणे गोविंदा पतित पावना परमानंदा. एका जनार्दनी म्हणे गोविंदा पतित पावना परमा. वृत्ती तव पदी निवर्तली कैशी वाचविली मुरली आहारे सावळिया कैशी वाजविली मुरली कैशी वाजविली मुरली कैशी वाजविली मुरली।
कृष्णाच्या मुरलीचं अनामिक आकर्षण मी आतापर्यंत फार फार वागवत आलो, अनेक वेळेला कल्पना केली, ऐकण्याचा प्रयत्न केला, ऐकू आल्यासारखं वाटलं देखील, मुरलीचा ध्वनी ऐकू आला की कृष्ण वाजवतोय असं समजलो, कोण वाजवतोय याच्याकडे दुर्लक्ष करून कृष्ण वाजवतोय असं समजलो। कल्पनेने ऐकण्याचा प्रयत्न केला, कधी कधी खूप समाधान व्हायचं, नंतर जेव्हा सोहम ध्वनी जमू लागला तेव्हा खूप खोल चांगल्या ध्यानाच्या वेळेला मुरलीसारखाच गोड आवाज ऐकू यायला लागला, श्वासाचा, आपल्या श्वासाचा, अगदी मुरलीसारखा नाही तरी देखील तो सो असा आवाज जणू मुरलीचा आहे असं वाटायला लागला। आणि आपल्या शरीराच्या आत बसून तो परमात्मा श्रीकृष्ण सोहमची मुरली वाजवतोय की काय असाही विचार मनात यायचा, तो ऐकू यायचा, नादी येतो सो सो असा। या विचारा सरशी वृंदावनाच्या आत असणाऱ्या परमात्म्याकडे अजूनच लक्ष जायचं, चांगलं ध्यान लागायचं, समाधान झाल्यासारखं वाटायचं, समाधान व्हायचं देखील, तरीही सगुण प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी वाजवलेल्या मुरलीचा ध्वनी ऐकण्याची ओढ किंवा इच्छा कमी झाली नाही। स्वतःच्या ठिकाणी असणाऱ्या सोहम ध्वनीला मुरली मानलं आणि श्रीकृष्णच आपल्याच आनंदाकरता मुरली वाजवतो आहे आणि आपल्याला त्या ध्वनीत लीन करून टाकतो आहे असंही समजलं, तरी देखील त्याला डोळ्यांनी पाहावंसं वाटतं आणि कानांनी त्यांनी वाजवलेली मुरली ऐकाविषयी वाटते, ही ओढ काही केल्या कमी झाली नाहीच आहे. मागच्या सत्संगाच्या प्रश्नाच्या संदर्भात परत काही उपप्रश्न आलेले दिसतात. माझी सद्गुरु स्वरूपाशी एकरूप होण्याकरता घालमेल होते त्याचं उत्तर आजच्या सत्संगात गवसलं. मागच्या सत्संगामध्ये ज्ञान हे निश्चयात्मक असतं, अनुभव उन्मनी अनुभव याचं आकर्षण संपून आता तो परमात्मा मी असा निश्चयात्मक बोध होण्याकडे मी लक्ष देतो आहे अशा प्रकारचा प्रश्न होता. आपण सद्गुरु तत्वाशी एकरूप आहोत असा निसंकोच आत्मविश्वास बाळगावा, त्यामुळे अनुभवाला येणारी शांती प्रेम या भावात राहून व्यवहार करावा. तसं करण्याकरता मन अनुकूल नसेल तेव्हा प्रार्थनेसहित साक्षीत्व शरणागती इत्यादीचा अभ्यास करावा. या अभ्यासाचा परिपाक म्हणून पुन्हा आपण सद्गुरु स्वरूपाशी खरंच एकरूप आहोत असा स्वाभाविक विश्वास पुन्हा प्राप्त करून घेऊन रोजच जीवन आनंदात जगावं. जे करू त्यात सहजता प्रेम निश्चिंतता आणि निश्चित दिशा असावी. तुमच्या कृपेच्या छत्राखाली सुखानं चालत राहावं. माझ्या या विचारात दोष असतील तर सुधारणा करून प्रयत्न करण्याची इच्छा आहे. खरं तर करता करविता आपणच आहात, या विचारात काही दोष नाही. आपण सद्गुरु तत्वाशी एकरूप आहोत असा निसंकोच आत्मविश्वास बाळगावा, तशी श्रद्धा ठेवावी, आत्मविश्वास बाळगावा आणि बसून उपासना करून प्रथम आपल्या शक्यतेप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे आपण परमात्म्याशी समरस होण्याचा म्हणजे मन मनरहित होण्याचा आणि पाठोपाठ मनाच्या अत्यंतिक अमन अशा स्थितीमध्ये परमात्म्याचा भाव आपल्या ठिकाणी उदित व्हावा आणि त्याबरोबर हे सगळं करावं. हे बरोबर आहे. अजून एक प्रश्न दिसतोय. रोज नियमित ध्यान नामस्मरण हे जसे जमेल तसे हळूहळू चालू आहे. मागच्या सत्संगात आपण आपलं ध्यानाविषयी बरंच बोलणं झालं. त्यात आपण असं म्हणाला होता की साक्षी भाव म्हणजे मी परमात्मा आहे असा भाव हा आपणहून निर्माण होतो. पण जे नुकतेच अनुग्रह घेतलेले साधक आहेत म्हणजे बरीच लोक यांनी हा भाव निर्माण होण्यासाठी आधी जरा जबरदस्ती तो विचार मनात फिट केला तर तो बरोबर मार्ग आहे का? बऱ्याच संतांनी असं म्हटलेलं आहे की 100 वेळेला घोकलं की ते मनात बसतं, तर जबरदस्ती भाव आणि आपणहून आलेला भाव यात जरा गोंधळ होत आहे, कृपया मार्गदर्शन करावे. नुकतेच साधना करायला सुरुवात केलेले साधक किंवा साधना ही ज्यांनी सुरुवात केली नाही आणि केवळ उत्सुकता म्हणून इथं काही ऐकायला येणारे असे अगदी नवागत साधक, तसंच साधना करून 5-10 वर्ष झालेले साधक, 30-35 वर्ष झालेले साधक असे सगळे इथं एकत्र बसलेले आहेत. तसंच जो प्रश्न विचारलेला आहे तो विचारलेला असतो तोही अगदी एखाद्या नवागत साधकाने विचारलेला असतो, तो साधकही नसतो पण उत्सुकता म्हणून प्रश्न विचारलेला असतो. साधक नसलेली व्यक्ती देखील साधनेबद्दल प्रश्न विचारते हे मला माहिती आहे. साधना करत नाही पण वाचून ऐकून साधनेसंबंधी साधनेवर प्रश्न विचारणारे लोकही आहेत हे मला माहिती आहे. तसंच नुकतेच साधना करायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे असे लोक आपल्या पातळीवरून प्रश्न विचारतात हे मला माहिती आहे. प्रयत्न करतात पण ज्यांना ध्यान नीट जमत नाहीये खूप धडपड करतात त्यांनी विचारलेले प्रश्न मला माहिती आहेत. ज्यांना जमतंय त्यांना आपल्याला जे जमतंय ते बरोबर आहे की नाही हे कुठेतरी कन्फर्म करून घ्यायचं असतं म्हणून प्रश्न विचारला जातो तो मला माहिती आहे. परमार्थाचे अत्यंत अंतरंग असे प्रश्न विचारले जातात ते साधक मला माहिती आहेत विचारतात तेव्हा आणि ते प्रश्न मला माहिती आहेत. ज्यांना स्वतःला प्रश्न नाहीये पण हा सत्संगाचा कार्यक्रम चालू राहावा म्हणून आपल्या सगळ्यांकरता प्रश्न विचारणारे असे साधक मला माहिती आहेत. आपला हा जो समुदाय आहे हा समुदाय अशा सगळ्या साधकांचा बनलेला आहे. त्यामुळं ज्या साधकांनी प्रश्न विचारलेला आहे त्याला उत्तर मिळत असताना अगदी ज्यांनी सुरुवातही केली नाही जो साधकही नाही केवळ श्रोता म्हणून आलेला आहे तिथपासून ते खूप चांगली साधना चाललेली आहे तिथपर्यंत सगळे श्रोते त्या प्रश्नाचं उत्तर ऐकत असतात. तो प्रश्न त्यांचा स्वतःचा नसतो. त्या उत्तरातून ते काहीतरी निष्कर्ष काढत असतात आपल्या आपल्या परीने आणि त्याचा त्यांना उपयोगच होतो. मी ध्यानाविषयी बरंच बोलणं केलं त्यात असं म्हटलेलं होतं की साक्षीभाव म्हणजे मी परमात्मा आहे असा भाव, असा साक्षीभाव नसतो. त्यामुळं दिलेलं उत्तर देखील प्रत्येकाला वेगळं वेगळं समजतं हेही मला माहिती आहे. आपल्या शक्यतेप्रमाणे आपल्या साधनेप्रमाणे आपल्या चिंतनाप्रमाणे आपल्या आचरणाप्रमाणे आपल्या ग्रहणाप्रमाणे आपण जी गृहितं धरून आलेले असतो त्याप्रमाणेच त्याच्यातून उत्तर जो तो आपलं उत्तर घेत असतो असं असल्यामुळं साक्षीभाव म्हणजे मी परमात्मा आहे असा भाव नाही. मला असं वाटतं की परत एकदा इंटरनेटवरून तो सत्संग ऐकला तर बरं होईल. साक्षीभाव म्हणजे विचाराचा साक्षी. मी परमात्मा आहे या भावाला साक्षीभाव नाही म्हणत. जो समोर स्वैर विचार चाललेला आहे तो विचार करणारा मी नाही असा एक साक्षी विचार याला साक्षीभाव असं म्हणतात. हा साक्षीभाव जमायला लागला पण याच्या पुढचं उत्तर न करणाऱ्याकरता परत प्रश्न निर्माण करेल असं मला वाटतं. असं असल्यामुळं मी इथंच थांबतो नाहीतर मागचं उत्तर परत द्यायला लागेल. म्हणून आपण कुठं आहोत हे समजून घ्यावं. आपण जर आपल्याला साक्षी भाव जेमतेम जमतोय किंवा आपल्याला अजून तीच गोष्ट क्लिअर नाही झाली पण आपण सगळं उत्तर ऐकलेलं असतं त्यामुळं पुढच्या मागच्या बऱ्याच गोष्टींबद्दल आपल्याला शंका निर्माण होतात. करूनच या शंका फिटतील आणि ज्यांनी विचारलं आहे त्याच्या या शंका साधना करता करता फिटतील असा मला विश्वासच आहे. त्यांनी अजून जे म्हटलेलं आहे की हा भाव जबरदस्तीनी किंवा जबरदस्ती जरा केली की मग हा मनामध्ये फिट होतो ही जबरदस्ती थोडी करावी बेतानी करावी असं याच्याही मागच्या सत्संगात मी यांच्याच प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. तर बेतानी करावी जबरदस्ती जास्त जास्त जबरदस्ती करायला लागलं तर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला जशी झेपेल तशी एक तासामागं 10 मिनिटं असं मी म्हणलं तर किंवा 1.5-2 तासामागं 10-15 मिनिटं इतकं चांगला तीव्र भाव ठेवावा त्याला तुम्ही जबरदस्ती म्हणा आणि उरलेला थोडा मोकळा वेळ मनाकरता पाहिजे नाहीतर अशी वाफ कुकरची जशी कोंडली, अति कोंडली, काहीतरी चुकून मला असं आठवतं की भुगावला त्या झाकणासकट सगळं वर उडालं आणि फार छताला देखील ते अन्न जाऊन चिकटलं. तसं मनाला अति अति मारून साधना करणं असं असं करायचं नाहीये हे मी उत्तर आधीच दिलंय. थोडी जबरदस्ती, थोडा बलात्कार, तसंही म्हटलं तर ज्या जीवनामध्ये विशेष नियम नाही असा जीवन असं जीवन सद्गुरूंकडे येण्याच्या आधी आपलं असतं, स्वाभाविकच आहे. सद्गुरूंकडे आल्यानंतर, संतांकडे आल्यानंतर आणि श्रवण केल्यानंतर त्याला नियम यायला सुरुवात होते. तो नियमच सुरुवातीला जबरदस्ती असतो. थोडं एक 10-15 मिनिटं बसा असं म्हणलं तर तो 10-15 मिनिटं जरा चांगलंच ठरवून बसतो, त्याच्याशिवाय त्याला ते जमत नाही. त्याच्या पक्षी ती 10-15 मिनिटं ही जरा जबरदस्तीच असते. त्यामुळे जबरदस्ती ही तशी बरीच सापेक्ष कल्पना आहे. थोडी थोड्या प्रकारे आणि प्रत्येक वेळेला थोडं ताणणं गरजेचं आहेच. स्वतःला तारतम्याने हे उत्तर घ्या. मला मात्र असं सांगायचं की अति ताणू नका. कधी कधी दिवस रात्र परमार्थ अतिशय प्रेशर घेऊन करणाऱ्या मंडळींच्या जीवन तसं निरस, ताणाने तणावाने युक्त असं देखील होऊ शकतं. त्यामुळं मन ही अशी गोष्ट नाही की त्याच्यावर हवा तेवढा बोजा आपण टाकावा, कशी गोष्ट नाहीये. म्हणून थोडस झेपेल असं, जसं व्यायाम करताना 10 जोर मारले, 10 बैठका मारल्या तर मित्र विचारायला सुरुवात करतात त्याला की जरा असा का चालतोय, तर तो म्हणतो जरा 10 बैठका आणि 10 बैठका मारल्या म्हणून असं करतोय. पुढे तो 50 बैठका सहज मारू शकतो, पण सुरुवातीला तो जरा जोरच केलेला असतो त्यांनी, थोडा बलात्कार करून, पण झेपेल एवढाच तो करायला पाहिजे. देह मन बुद्धी हे जड असून त्यांना चालविणारे आत्मतत्व चैतन्य रूप आहे असे सांगितले जाते. म्हणजे देह चालतो, बोलतो, व्यवहार करतो तो या चैतन्यामुळे. त्या चैतन्याला जाणून घेण्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे ना. पारमार्थिक दृष्ट्या हे चैतन्य देहाला सोडून जाते तेव्हा मृत्यू होतो. तर शरीरशास्त्राच्या दृष्टीने शरीरातील व्हायटल ऑर्गन्स फेल होतात तेव्हा मृत्यू येतो. मग स्वामीजी या व्हायटल ऑर्गन्सना चैतन्य तत्वाशी जोडणारा दुवा कोण काय असते? व्हायटल ऑर्गन्स कधीपर्यंत चैतन्य तत्वाशी निगडीत राहून कार्यरत होत राहणार आणि ते कनेक्शन कधी संपणार हे कोणते तत्व ठरवते? प्रत्येक वेळी मृत्यू पाहिला की हा प्रश्न वारंवार उमटतो म्हणून विचारत आहे. योग्य वाटल्यास कृपया समजावून सांगावे ही प्रार्थना. असे हे जे मृत्यूविषयक प्रश्न आहेत आणि मृत्यू देहाला घडत असताना चैतन्याचं काय होतं, ते कुठं जातं, या प्रश्नाला उत्तर द्यायला प्रत्यक्ष सद्गुरू यमराज देखील टाळाटाळ करत होते. कठोपनिषदात हा विषय फार सुंदर आलेला आहे. ते नचिकेत्याला असं म्हणत होते की एवढं विचारू नकोस, त्याच्याऐवजी मी तुला पृथ्वीचं राज्य देतो. अनेक रथ घोड़े हत्ती अनेक स्त्रिया देतो, तू त्यांचा यथा योग्य उपभोग घे, संपत्ती देतो, पण हा प्रश्न विचारू नको असं ते म्हणत होते। याचं कारण मानवी बुद्धी मध्ये यमराज सांगू शकले असते सद्गुरु म्हणून, पण मानवी बुद्धीला देह संपल्यानंतर जे चैतन्य आहे त्याचं काय होतं याचा ट्रॅक लावण्याचं सामर्थ्य सांप्रत नाही। मनुष्य मात्राच्या बुद्धीची ती मर्यादा आहे। तसं मनुष्य प्राणी घडवला, अनेक प्राणी घडवले, उत्तम बळकट अवयवांचे प्राणी घडवले, मेंदू मनुष्याचा जेवढा विकसित आहे तेवढा कुठल्याच प्राण्याचा नाही। मला मागं कोणीतरी सांगितलं तर की सगळ्या शरीर आणि शरीराची शक्ती याच्या अंगाचा विचार केला तर गरुड पक्षी जो आहे तो अतिशक्तिशाली आहे, फक्त त्याचा मेंदू लहान आहे, नाहीतर आत्ता सांप्रत गरुडाचं राज्य असतं पृथ्वी तलावर, मनुष्य राहिलाही नसता। पण त्याचा मेंदू लहान आहे, मनुष्याचा जेवढा मेंदू आहे तेवढा मेंदू कुठल्या प्राण्याला नाही, पण त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये ही गोष्ट येत नाही, त्याला मागचं आणि पुढचं असं आठवत नाही। चैतन्याच्या बाबत, चैतन्य शक्तीच्या बाबत समजून घेताना ते चैतन्य आपण आहोत इथपर्यंत तो जाऊ शकतो। आपण शांत स्वरूप, आनंद स्वरूप, परमात्म स्वरूप, अविनाशी आहोत अशा बोधापर्यंत त्याची शुद्ध जाणीव पोचू शकते। देहाला मृत्यू आहे, देह जाणार आहे, तो विनाशी आहे आणि मी तो अविनाशी आहे इथपर्यंत त्याची मजल जाऊ शकते ही फार मोठी गोष्ट आहे। बाकी कुठल्याही प्राण्याच्या ठिकाणी ही एवढी शक्ती नाही। असं तारतम्यानी ज्ञान प्राप्त करून घेण्याची शक्ती फक्त मनुष्य मात्राला आहे आणि त्याच्यापाशी असणाऱ्या ज्या अनेक शक्ती आहेत त्यामुळं या जगताचाही त्यांनी, बाह्य जगताचाही भरपूर विकास केला, रस्ते बांधले, तो समुद्राच्या तळाशी जायला लागला, पर्वताच्या शिखरावर जायला लागला, त्यांनी त्याच्या शेतीत प्रगती केली, अन्नधान्य म्हणा किंवा खाण्याच्या अनेक पद्धती शोधून काढल्या, नैसर्गिक अन्न खाण्याच्या ऐवजी नैसर्गिक गोष्टीतून तयार झालेलं पण प्रक्रिया केलेलं अन्न खायला लागला आणि त्याला हेही समजलं की शरीर हे एखाद्या मशीनसारखं आहे, हे त्याला समजलेलं आहे। काही काही शास्त्रज्ञ तर शरीराला केमिकल फॅक्टरीज म्हणतात। तुम्ही आजारी वगैरे पडता तो डिफिशियन्सीचा खेळ असतो, बाकी काही नसतं। कोणतं ना कोणतं तरी डिफिशियन्सी असते, ती बाहेर प्रगट एखाद्या आजाराच्या अंगाने होते। काही बरेच आजार अशा पद्धतीने प्रगट होतात, तेव्हा शरीरात विकृती निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि ती गोष्ट भरून काढली की ते ठीकठाक होतं। हे एवढं माणसाला समजलेलं आहे। कोणतंही मशीन चालण्यासाठी एक इग्निशन लागतं आणि एक करंट लागतो, कोणतंही मशीन, त्याच्याशिवाय मशीन सुरूच होत नाही, तिथं एक इलेक्ट्रिसिटी लागते, स्पार्क पडणं गरजेचं आहे, मग इंधन पुढचं काम करत राहतं। मग तुमचा जनरेटर असो, मोठमोठी मशीन्स असोत, सगळी या तत्वावर चालतात। आत एक इलेक्ट्रिसिटी आणि त्यामुळं मग पुढं सगळं मशीन चालू राहणं हे गरजेचं राहतं। अशा मशीनला तुम्ही एक गाडी घेतली, ती गाडी स्टार्ट करताना एक इग्निशन लागतं आणि मग पेट्रोल त्याचं काम करतं. पहिली ठिणगी पडणं गरजेचं आहे, मग पेट्रोल त्याचं काम करतं. पेट्रोल संपलं की गाडी बंद पडते, परत पेट्रोल भरायला लागतं. पण अशी तुम्ही अनियंत्रित काळापर्यंत गाडी चालवू शकत नाही. काय 12-13-14-15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली की त्याचे जे अवयव आहेत, जे मशीन आहे, त्या मशीनला वेअर अँड टेअर म्हणतात. तशा प्रकारे काही नादुरुस्ती निर्माण होते, मग त्याचं लाईफ संपलं असं मशीनबद्दल म्हटलं जातं. तसं आपण येतो जन्माला, आपले श्वासोच्छ्वास चालू होतात, कुठून स्पार्क पडला, कोणी इग्निशन दिलं, मग श्वास आपले आपण चालू राहतील. शरीर चालू झालं हे आपल्याला कळलं, म्हणजे हा जसा आहे की चैतन्य जातं कसं, तसं चैतन्य येतं कसं, हाही प्रश्न आहे खरा, तो विचारला फारसा जात नाही. स्पार्क कुठून पडला, मग अवयव काम करतील, श्वासोच्छ्वास चालतील हे खरं आहे, पण श्वास बंद पडतो तेव्हा कुठेतरी इग्निशन ऑफ होऊन गेलं. इग्निशन सुरू झालं, इग्निशन संपलं. शरीर सुरू झालं, शरीर संपलं. हे करत असताना शरीराचं जे चलनवलन आहे, त्या चलनवलनामध्ये स्वतःच शरीर आपली एनर्जी मिळवतं, खाऊन वगैरे, व्यायाम करून वगैरे. आणि जसं एखादं ऑटो व्हेकल असावं, तसं आपलं आपण हे चक्र आपलं चालू आहे. आपलं अन्न पचवण्यासाठी फक्त आपण खातो, बाकी काही करतो, पचवण्यासाठी आपल्याला काही करायला लागतं, ते आपलं आपण पचतं. ते पचल्यानंतर त्याचं रक्तात रुपांतर होण्यासाठी तुम्ही काही करता, काही नाही, त्याचं रक्तात रुपांतर होतं. त्याच्या ज्या पेशी मरतात, परत पेशी निर्माण होण्यासाठी तुम्हाला काही करा, तुम्हाला त्याच्यात लक्षच घालायला लागत नाही, काहीच नाही. मी आता इथं माझ्या 5 फुटावर सहजपणाने पाहतोय आणि तिकडं अगदी शेवटी बसलेल्या लोकांकडे देखील सहजपणाने पाहतोय. जर कॅमेऱ्याची लेन्स असेल तर किती ऍडजस्टमेंट करायला लागेल, पण माझे डोळे ऑटो ऍडजस्ट होतात, इथंही आणि तिथंही सहज मला दिसतं. माझ्या रेंजमध्ये आहे तेवढं मला सहज ऐकू येतं. प्रत्येक इंद्रियाला आपली आपली शक्ती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे तो काम करतो. त्याला वेअर अँड टेअर आहे. व्हायटल शरीरशास्त्राप्रमाणे ते म्हणतात तसं व्हायटल ऑर्गन्स आहेत, तर ते फेल गेले की एकापुढे एक जशी जनित्र बंद पडावी, तसं काहीतरी एक मनुष्य जाण्यासाठी काहीतरी एक फेल होणं गरजेचं असतं. किडनी तरी, फुफ्फुसं तरी काम करेनाशी होणं, हृदय तरी बंद पडणं, लिव्हर तरी खराब होणं, लहान आतडं नीट अन्न न पचवणं, काहीतरी एक गरजेचं आहे. ते जर झालं तर मग उलटी प्रक्रिया होऊन एका पाठोपाठ एक सगळी केंद्र बंद पडल्यासारखी होऊन मनुष्य जाईल. याच्यात फक्त मेंदूचा अपवाद या यंत्रामध्येच आहे. मेंदूचं कार्य बंद पडलं तरी सगळं आपोआप चालू राहतं. अशा वेळेला ती व्यक्ती कोमात गेली, डॉक्टर म्हणतात. तो पाहत नाही, ओळखत नाही, बोलत नाही, पडून आहे, पण सगळी इंद्रिय काम करतात. अशा वेळेला एक विचित्र परिस्थिती निर्माण होते. हे मी अशा करता सांगतोय की हे शरीर ते चैतन्य विशेष रीतीने चालवतंय असं घडत नाहीये. हे आपलं आपण चाललेलं आहे. आपलं आपण चाललेलं असताना या शरीरात प्रत्येक ठिकाणी जी ऊर्जा हवी आहे, ती ऊर्जा बाहेरून आपण श्वास घेतो आणि सोडतो त्याच्यातून मिळतीये. मग जीवाचा संबंध कुठे आहे? आपण ज्याला आत्मचैतन्य म्हणतो त्याचा संबंध कुठे आहे? ते आत्मचैतन्य स्वतः जिवंत राहण्यासाठी काय करत आहे? काहीच करत नाहीये, हे त्याचं उत्तर आहे. पण बुडाशी ते आहे आणि शरीर कार्यरत आहे हेही तेवढंच खरं आहे. ते बुडाशी आहे हे समजणार कसं? असाही एक विचार प्रवाह आहे की केवळ बुद्धीच कार्यरत राहते, त्याच्या मागे चैतन्य असायचं काही कारण नाही. चैतन्य वगैरे सगळं झूठ आहे. बुद्धी बुद्धीच्या मागे जे तारतम्य आहे बुद्धीचं, तर त्याप्रमाणे बुद्धी काम करते, संपली गोष्ट. आपण अन्न खातो, पचतं, शरीराला शक्ती मिळते, गोष्ट संपली. आपण आपल्यावर आलेली जी परिस्थिती आहे त्याच्या संबंधी विचार करतो, मन विचार करतं, चैतन्याचा संबंध कुठे आहे? चैतन्य वगैरे सगळं झूठ आहे. असाही एक विचार प्रवाह आहे. आणि जेव्हा मशीन बंद पडतं, एखादं बंद पडतं ते बंद पडतं, तसं शरीर बंद पडलं त्याची जाणीवच संपणार, बुद्धी कशी काम करणार? जर एका पाठोपाठ एक सगळं फेल गेलं तर मन विचार करायचा प्रश्नच येत नाही, इंद्रिय वर्तन करायचा प्रश्नच येत नाही. सबब आत्मा ही गोष्ट झूठ आहे. चैतन्य वेगळं असं असण्याची कोणतीही शक्यता नाही, असाही एक विचार प्रवाह म्हणूनच पुढे आला. पारमार्थिक दृष्ट्या देखील देह जेव्हा म्हणजे देह जातो, म्हणजे देह जेव्हा कमकुवत होतो, देह स्वतःचं यंत्र चालवायला जेव्हा अक्षम होतो, तेव्हा जेव्हा त्याच्यात बिघाड होतो, तेव्हा देह चैतन्याला सोडून देतो. चैतन्य आहे असं गृहीत धरलं तर देहच त्याला सोडून देतो. चैतन्य कोणालाच धरत नाही, कोणालाच सोडत नाही. आता चैतन्य नाही असं म्हणणारे जे आहेत त्यांना शास्त्रज्ञच खोटं ठरवायला लागलेत. उदाहरणार्थ एक मानवी पेशी आहे, त्या पेशींमध्ये किती घटक सामावलेले आहेत. ते सगळे घटक जर एकत्र ठेवले, ते सगळे एकत्र आलेत म्हणून पेशी आहे. त्याच्यात कितीतरी म्हणजे मला सांगता येणार नाही असे खूप घटक आहेत. त्याला एक कवच आहे, त्याला एक देह आहे. पण हे सगळे जर एकत्र आणले, नुसते ठेवले, तर पेशीसारखी जाणीव त्याच्या ठिकाणी नसते ना. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सगळं मान्य आहे देहामध्ये. पण देह जेव्हा घडतो तेव्हा देह घडण्यासाठी चैतन्याची गरज असते. चैतन्याच्या योगानी देह घडतो. त्यामुळं प्रयोग असे करून पाहिले की या एका पेशीत जेवढे घटक आहेत तेवढे सगळे टेस्ट ट्यूबमध्ये एकत्र आणले तर किती दिवसांनी ती आपली आपण हालचाल करायला लागेल आणि पेशी बनेल? तर तशी बनत नाही. तिच्या आत जी जाणीव आहे ती कशी आणायची हा प्रश्न आहे. तिच्या आत एक जाणीव असते. आपली जी एकत्रित जाणीव आहे शरीराची म्हणून, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या प्रत्येक पेशीला एक जाणीव आहे, ती कशी आणायची? आपण जे अन्न खातो त्या अन्नातून पेशी निर्माण होतात बरोबर आहे, पण त्या पेशीत जाणीव कशी येते? भीती वाटली तर सगळ्या पेशींवर परिणाम होतो, आनंद झाला तर सगळ्या पेशींवर परिणाम होतो, दुःख झालं तर सगळ्या पेशींवर परिणाम होतो. पंचमहाभूतांच्या ठिकाणी हा परिणाम जाणीवेच्या योगानेच होतो, काहीतरी चैतन्य असलं पाहिजे असा निष्कर्ष निघतो. म्हणून सांख्यशास्त्र असं सांगतं की जेव्हा मृत्यू घडतो तेव्हा प्रकृती पुरुषाला सोडून देते. चैतन्य असल्याखेरीज देह नाही हे खरं आहे, चैतन्यातूनच त्याचा जन्म आहे. उपनिषदांनी याची मीमांसा करताना सर्वात शेवटी आनंद असं म्हटलं, आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायंते. जन्म होतो तो आनंदातून होतो. खरंच जन्म आनंदातून होतो, आनंदाच्या क्रियेतून होतो, आणि त्या क्रियेमध्ये पेशींपेशी सहभागी झालेली असते. जन्म होतो तेव्हा तेव्हा एका जीवाचा जन्म होतो. पण त्याच्यात चैतन्य हे आपोआप येतं, त्याच्या प्रक्रियेने येतं, कुठूनच बाहेरून फुंकून घालता येत नाही. आणि जेव्हा सोडून देतं तेव्हा तो देहच इतका कुचकामी होतो की तो चैतन्याला सोडून देतो. आणि मध्ये जे तत्व आहे ते खरा प्रश्न तोच आहे की कोणी कोणाला धरून ठेवलंय असं विचारलंय. कनेक्शन काय चैतन्य तत्व आणि व्हायटल ऑर्गन्स याचं कनेक्शन काय? ते नुसतं असतं, त्याच्या नुसत्या असण्यामुळं आपला आपण देह कार्यरत असतो. ते चैतन्य आणि पंचमहाभूत, पंचमहाभूतात्मक देह, सातव्या अध्यायाच्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर अपराप्रकृती, अष्टधा प्रकृती आणि पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती यांच्या दुहेरी मसाल्यातून सगळं जगत निर्माण झालंय. मनुष्याचंच नाही, सगळ्या प्राणीमात्रांचे देह तसेच निर्माण झालेत, सगळं जगत तसं निर्माण झालंय. झाडाच्या ठिकाणी देखील चैतन्य आहे, त्याला देखील भावना आहेत, मनुष्याचं द्या सोडून. संगीत ऐकवलं शेताच्या एका भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये ते काहीच तसं नाही घडलं, तर ज्या वनस्पतींनी संगीत ऐकलं त्यांनी जास्त धान्य दिलं, त्यांना संगीतानी आनंद होतो, हे सगळं सिद्ध झालं. पण झाड ही तशी पाहायची झाली तर केवळ भौतिक गोष्ट आहे, केवळ भौतिक, काहीच नाही. एक मशिनरीसारखं खालून पाणी घ्यायचं आणि वरून सूर्यप्रकाशामुळे त्या नळ्यातून वर जाऊन ते बाष्पीभवन होऊन आकाशात निघून जाईल, तेवढ्या याच्यावर सगळ्या झाडाचं पोषण होतं. ते पाण्याबरोबर जे घेतलं जातं त्यामुळे फळं फुलं पानं सगळं तयार होतं. पण असं करता येत नाहीये बीजाशिवाय, आणि त्या बीजा ते बीज हे जिवंत बीज असेल तरच. तुम्ही भाजलेलं बीज पेरा, वृक्ष उगवत नाही. त्या भाजलेल्या बीजाच्या आतलं चैतन्य जर निघून गेलं तर बीज फळत नाही, बीज उगवत नाही. याचं कनेक्शन काय? हे दोन एकत्रच राहतात, ते एकत्र राहूनच विश्व निर्माण झालेलं आहे. याच्या पलीकडचं मानवी बुद्धीला अद्याप कळलेलं नाही. ती मानवी बुद्धीची मर्यादा आहे. मात्र तुम्ही वेगळे पंचभूतांना प्राप्त होऊ शकता, अगदीच लक्षात घेऊ शकता की तुमच्या शरीरामध्ये पोटॅशियम इतकं आहे, कॅल्शियम इतकं आहे, आयर्न इतकं आहे, जे काही घटक आहेत ते सगळे कसे एकत्र तुमच्या शरीरात एवढं एवढं सगळं साठवलेलं आहे. प्रत्येकाचं थोडं थोडं वेगळं असेल प्रमाण. हे तुम्ही करू शकता. तसंच म्हणजे जसं पंचभौतिक तत्वाचं विश्लेषण शरीरात होऊ शकतं, तसं म्हणजे पंचभूत कशी भरलेली आहेत हे जाणू शकता, तसं तुम्ही विशिष्ट प्रयोगांनी तुम्ही पंचभूतात्मक नाही, या देहामध्ये जो मी आहे तो पंचभूतात्मकापेक्षा वेगळा आहे आणि ते माझं खरं स्वरूप आहे, हा प्रयोग देखील सिद्ध करू शकता, त्यालाच ध्यान म्हणतात। हा प्रयोगही सिद्ध होतो। तुम्ही अत्यंत जागरूक असताना, जागृत असताना, झोपलेले नसताना तुमचं मन नाहीसं होऊ शकतं, तर्क नाहीसा होऊ शकतो, देहभाव नाहीसा होऊ शकतो, परिसराची जाणीव नाहीशी होऊ शकते आणि केवळ चैतन्याची देखील शांत स्वरूप, आनंद स्वरूप अशा चैतन्याची प्रचिती देखील येऊ शकते। त्यांचं एकमेकांचं कनेक्शन परमार्थशास्त्राप्रमाणे काही नाही, काहीच नाही, पण प्रकृतीने चैतन्य धरून ठेवलंय एवढंच म्हटलं जातं। प्रकृतीने चैतन्य धरलं आणि प्रकृतीने चैतन्य सोडलं तेव्हा मृत्यू झाला। बाकी आत्मा काही करतही नाही, करवतही नाही, म्हणजे त्याला प्रकृतीने सोडून दिलं तरी त्याचं काहीच बिनसत नाही। प्रकृतीने त्याला धरलं तर तो प्रकृतीच्या ठिकाणी राहून नाना गोष्टींचा उपभोग घेतो। 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे तो नाना गोष्टींचा उपभोग घेतो आणि प्रकृतीने सोडून दिलं निघून जातो। उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुंजानम वा गुणान्वितम विमूढा हा नानु पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा। हा प्रयोग ध्यानात करता जरी आला तरी रोज आणि 24 तास कोणी ध्यानात बसणार नाही, म्हणून शेवटी ज्ञान चक्षुनी म्हणजे विवेकानी हे चैतन्य आणि हा देह ही गोष्ट समजून घ्यायला लागते। बाकी मृत्यू होतो तेव्हा एका पाठोपाठ एक देहाचं जे काही व्हायटल्स ऑर्गन आहेत ते एक फेल गेल्यावर बाकीचे फेल क्रमाक्रमाने होऊन मृत्यू घडत असेल। असाच मृत्यू संतांचाही घडतो, असाच सामान्यांचाही घडतो, असाच पशु पक्ष्यांचाही घडतो। मात्र जे चैतन्य आहे ते चैतन्य संतांचं मरणाम ऐलीचं कडे मज मिळवणी गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जातील केवी। मरणाच्या आधीच आपण चैतन्य स्वरूप, अविनाशी शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप असा बोध झाल्यामुळं, जन्म मृत्यू विरहित असा बोध झाल्यामुळं ते चैतन्य परमात्म्याशी मूळ जाणीवेशी एकरूप होतं। आणि ज्यांचं चैतन्य असं मूळ जाणीवेशी एकरूप झालेलं नाही तेही मुक्तच असतं, पण ते पुनरपी जननम पुनरपी मरणम अशा फेऱ्या करत बसतं। चैतन्याच्या अंगानी परमात्म स्वरूपाच्या, व्यापक परमात्म स्वरूपाच्या अंगानी काहीच फरक पडत नाही। समुद्राचं पाणी झालं, समुद्रातलं पाणी वाफ होऊन मेघ झाले ते समुद्रातच बरसले, डोंगर माथ्यावर बरसले, सखल प्रदेशावर बरसले, त्याच्या नद्या वाहिल्या, तलाव झाले, सूर्यामुळे तलाव आटले, काही पाणी जमिनीमध्ये गेलं तिथं पडून राहिलं कैक वर्ष, काही पाण्याला काही फरक पडत नाही। परत कधीतरी तुम्ही बोअर खणलं ते पाणी बाहेर आलं, आलं बाहेर, ते जसंच्या तसं जसं कोणत्याही परिस्थितीत त्याला ढकला त्याची वाफ झाली ते त्याला चिंता नाही, ते कुठेही बरसलं तरी त्याला चिंता नाही। ते समुद्रात परत पडलं नाही पडलं, डबक्यामध्ये राहिलं, त्याच्यातून बऱ्याच गाड्या गेल्या, इकडे तिकडे झालं, मातीत मिळून गेलं, परत कधीतरी वाफ होऊन ते आकाशात निघून जाईल, परत कधीतरी त्याचे ढग बनतील, पाणी कधी चिंता करत नाही। तसं अंतिमतः हे चैतन्य त्याला काही फरक पडत नाही, जन्म झाले मृत्यू झाले, मात्र ते चैतन्य स्वतःला अल्प अल्पज्ञ असं समजल्यामुळं, जीवभावाला आल्यामुळं ते सुख दुःखाच्या गटांगळ्या खातं। जेव्हा त्याच्या ठिकाणीच अशी जिज्ञासा प्राप्त होते की आपण आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन मिळावं, तेव्हा ते यज्ञ दान तप इत्यादी साधना करून आपल्या मूळ स्वरूपाला, आत्मस्वरूपाला जाऊन पोचतात, असा तो विषय आहे। पारमार्थिक दृष्ट्या हे चैतन्य देहाला सोडून जाते तेव्हा मृत्यू होतो, पारमार्थिक दृष्ट्या देखील तसं नाहीच आहे. आपण भाषा वापरतो की चैतन्य या देहाला सोडून गेलं, देहच बंद पडला आता चैतन्य काय, त्याला काही नाही फरक पडत देहात असणं काय नसणं काय. ते जसंच्या तसं असतं, देहात असतानाही ते अत्यंत अलिप्त असतं. देह गेला तरी परत एखादा देह ते घेईल, त्याला काही नाही फरक पडत. देह त्याला धारण करू शकत नाही अशी स्थिती झाली म्हणून ते सुटलं, संपलं, निघून गेलं. असं होतं. प्रत्येक वेळेला मृत्यू पाहिला की हा प्रश्न वारंवार मनात उमटतो, त्यामुळे प्रत्येक वेळेला मृत्यू पाहावाच, आपल्या देहाचाही पाहावा, विवेकाने पाहावा. देहाची नश्वरता अगदीच ठरवून टाकावी. हे जे सगळं यंत्र आहे, त्या यंत्राच्या मागं जो यंत्री आहे, ज्याच्या योगाने हे यंत्र चालतं, ते नुसतं आहे आणि हे यंत्र चालतं. जसं कॅटॅलिक एजंट कसा असतो, एखादी प्रक्रिया घडवण्यासाठी तो केवळ तिथं उपस्थित असतो त्यामुळे प्रक्रिया घडून जातात, तसं हे चैतन्य इथं आहे केवळ आणि सगळ्या प्रक्रिया घडत राहतात. ते काहीही करत नाही, काहीही करवत नाही, भोगत नाही, ते जन्मतही नाही आणि मरतही नाही, असं त्याचं स्वरूप आहे. चांगला प्रश्न होता. उत्तरही पुढे गेलं. आधी दोन उत्तरं घेतल्यामुळं माझाही अंदाज जरा चुकला. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट शांत आपण डोळे मिटून बसू. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज, सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.